स्तोत्र संहिता अध्याय 94। हे पारिपत्य करणाऱ्या देवा परमेश्वरा, हे पारिपत्य करणाऱ्या देवा, तू आपले तेज प्रगट कर। हे पृथ्वीच्या न्यायाधीशा, उठ, गर्विष्ठांस त्यांचे प्रतिफल दे। हे परमेश्वरा, दुर्जन कोठवर जयोत्सव करतील। ते बडबड करीतात, उद्धटपणे बोलतात, सर्व दुष्कर्मी फुशारकी मारितात। हे परमेश्वरा, ते तुझ्या लोकांचा चुराडा करीतात, तुझ्या वतनाला पीडितात। ते विधवा व उपरी यांचा जीव घेतात, अनाथास ठार मारितात। ते म्हणतात, परमेश पाहत नाही, याकोबाचा देव लक्ष देत नाही। अहो पशुतुल्य लोक हो, लक्ष द्या, मूर्खांनो, तुम्ही कधी शहाणे व्हाल? ज्याने कान घडविला तो ऐकणार नाही काय? ज्याने डोळा बनविला तो पाहणार नाही काय? जो राष्ट्रांचा शास्ता, मानवांचा ज्ञानदाता, तो शासन करणार नाही काय? मानवाचे विचार वायफळ आहेत, हे परमेश्वर जाणतो। हे परमेशा, ज्या मनुष्याला तू शिस्त लावितोस, ज्याला तू आपल्या नियमशास्त्रातून शिकवितोस, तो धन्य, त्याला तू विपत्काली आराम देशील। तोपर्यंत दुर्जनाकरिता खाच खणिली जाईल, कारण परमेश्वर आपल्या लोकांचा त्याग करणार नाही, तो आपले वतन सोडून देणार नाही। न्याय नीतिमानाकडे वळेल, आणि सरळ मनाचे सर्वजण तो अनुसरतील। माझ्यासाठी दुष्कर्म्यांविरुद्ध कोण उठेल? अनिती करणाऱ्यांविरुद्ध माझ्यासाठी कोण उभा राहील? परमेश्वर मला सहाय्य झाला नसता तर माझ्या जीवाची वस्ती निशब्द स्थानी केव्हाच झाली असती। माझा पाय घसरला असे मी म्हणालो तेव्हा, हे परमेश्वरा, तुझ्या दयेने मला आधार दिला। माझे मन अनेक चिंतांनी व्यग्र होते, तेव्हा तुझ्यापासून लाभणारे सांत्वन माझ्या जीवाचे समाधान करीते। न्याय करण्याच्या मिशाने उपद्रव योजून अन्याय करणाऱ्या न्यायासनाचा तुझ्याशी काही संबंध असेल काय? ते नीतिमानाच्या जीवावर घाला घालितात आणि निर्दोषास देहांत शिक्षा देतात, पण परमेश्वर मला उंच गडासारखा आहे। माझा देव मला आश्रयाचा दुर्ग आहे। तो त्यांची अनिती त्यांच्यावरच उलटविल, त्यांच्या दुष्टपणामुळे तो त्यास नाहीसे करील। आमचा देव परमेश्वर त्यास नाहीसे करील।